नमस्कार मित्रो, गुलशन कुमार प्रस्तुत टी सीरीज सुपर कॅसेट द्वारे मी आपल्या जवळचा मित्र जॉनी रावत पुन्हा एक बार आपल्या सेवेस हजर आहे माझे नवीन नवीन जोक्स आयटम आणि हास्याचे कारंजे घेऊन। तर चला सुरू करूया हास्याची सदाबहार मैफल। एका तुरुंगात 10 वर्षाची सजा भोगल्यानंतर एका चोराला जेलर म्हणाला, शिवा आज तुझी शिक्षा पूर्ण झाली आहे, आता तू तुरुंगातून सुटल्यानंतर काय करशील? त्यावर चोर म्हणाला,
साहेब तुरुंगातून सुटल्यावर ना मी सोन्या चांदीचं दुकान उघडेन।
सोन्या चांदीचं दुकान? अरे पण सोन्या चांदीचं दुकान उघडण्यासाठी खूप पैसे लागतात, ते तू आणणार कुठून? त्यावर चोर म्हणाला,
आहो जेलर साहेब, सोनं चांदीचं दुकान उघडायला पैशाची काय गरज आहे, त्याच्यासाठी तर एक हातोडीच बस झाली।
मित्र लहान लहान मुलं कधी काय बोलतील याचा काहीच नेम नाही। हल्लीची मुलं खूप प्रश्न विचारतात। असंच एकदा मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो, तर त्याचा 5 वर्षाचा मुलगा मला म्हणाला,
काका 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 एक प्रश्न विचारू।
मी म्हणालो, एक काय दोन विचार ना, विचार विचार। तर मुलगा म्हणाला,
काका काका एक ना एक हत्ती होता आणि त्याच्यासमोर ना त्याच्यासमोर 10 केळी ठेवली होती, पण हत्तीने ना 9 केळी खाल्ली, 10 केळं खाल्ले नाही, का सांगा ना का?
मी म्हणालो, बाळ 9 केळी खाऊन त्याचं पोट भरलं असेल म्हणून त्याने 10 केळं खाल्ले नसेल। मुलगा म्हणाला,
नाही चूक चूक साफ चूक एकदम चूक।
मग मी म्हणालो, चूक तू सांग त्याने 10 केळं का नाही खाल्लं?
कारण ना कारण 10 केळं जे होतं ना ते प्लॅस्टिकचं होतं।
मुलगा पुन्हा म्हणाला,
आता काका दुसरा प्रश्न।
मी म्हणालो, दुसरा?
हो दुसरा प्रश्न, एक ना एक हत्ती होता आणि त्याच्यासमोर ना 10 केळी ठेवली होती, पण त्यांनी ना त्यातले 1 पण केळं खाल्ले नाही, का?
मी म्हणालो, कारण बाळ ते 10 च्या 10 केळी प्लॅस्टिकचे असतील।
नाही नाही चूक चूक एकदम चूक, आत्ताच्या वेळी ना केळी खरी होती पण हत्ती ना प्लास्टिकचा होता।
माझा एक मित्र परवा संध्याकाळी मला नाक्यावर भेटला आणि मला म्हणाला,
अरे अरे जानी जा आला आज बस मध्ये कमाल झाली बोल, कंडक्टरने जाम कमाल केली बोल।
मी म्हणालो, कमाल केली? कसली कमाल रे?
अरे कंडक्टरनी काय केला माहितीये? काय केला माहितीये? अरे तिकिटी बरोबर ना त्यांनी सुट्टे पैसे बी मला परत केले बोल, ऐकी नाही कमाल? हा ऐकी नाही?
मी म्हणालो, अरे मग त्यात कमाल कसली? तिकीट देताना उरलेले पैसे तो देणारच।
अरे हो देणार म्हणजे देणारच, पण याच्या आलं मी तिकिटीसाठी पैसे कुठे दिले ते?
एकदा एक सरदारजी घाई घाईत लिफ्ट मध्ये शिरला आणि लिफ्ट मनला म्हणाला,
आजी जल्दी कीजिए मैनू छठे माले पे जाना यार, छठे माले पे, और जल्दी कर यार जल्दी कर।
छठवे माले पे? छठवे माले पे किसके पास जाना है?
और तेनू की करना है यार, मैंने कह दिया बस, मैनू छठे माले पे ले चल यार छठे माले पे।
नहीं लेकिन छठवे माले पे किसके पास जाना है वो तो बोलो।
ओ यार तेनू की करना है यार।
ओ मैनू की करना ना है, मैं इसके लिए पूछता है कि ये बिल्डिंग में है ना खाली 5 माला है।
मैत्रिणींच्या गप्पा ही फार मजेदार गप्पा असतात। बस स्टॉप वर 2 मैत्रिणी गप्पा मारीत उभ्या होत्या। पहिली म्हणाली,
हाय शिला। हाय लीला। हाय कशी आहेस ग? अगं मी बरी आहे, किती दिवसानंतर भेटलीस। अगं लग्न झाल्यानंतर आज भेटतेस तू? अगं काय सांगू? सांग ना ग काहीतरी सांग। अगं लग्न झाल्यापासून ना राजू माझ्यावर एकदा सुद्धा प्रेम करत नाही। अगं काय बोलतेस खरंच की काय? अगं तुझा नवरा म्हणजे एकदम अजबच दिसतो बाई।
त्यावर पहिली मैत्रीण म्हणाली,
अगं राजू माझा नवरा थोडीच आहे।
मित्रो बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील, झोडतील, शिव्या घालतील, पण लग्नामध्ये नवऱ्याचं नाव घेताना बायका खूप लाजतात। परवाची गोष्ट आहे, मी माझ्या एका मित्राच्या लग्नामध्ये गेलो होतो, तर काही बायका आपापल्या नवऱ्याचं नाव घेत होत्या आणि त्यांच्या उखाण्यामध्ये बरेच विनोद घडत होते। एका घाटावरच्या बाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं लाजत मुरडत। कशा प्रकारे?
एका कुत्रीच्या माग होती 10 कुत्र्यांची लाईन, एका कुत्रीच्या माग होती 10 कुत्र्यांची लाईन, बाबू रावण मारला दगुड भोकायला लागले नाही।
आणखी एका बाईने आगरीबाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं,
कोंबडीचं मटण न तांदळाची भाकर, कोंबडीचं मटण
न तांदलाची भाकर, गुले ऐसा भक्त मना जसा झाडावरचा माकर.
नवीनच लग्न झालेल्या एका बाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं
आज घरात माझघर, माझघरात खाटलं. आज घरात माझघर, माझघरात खाटलं. सकाळी जाऊन पाहिलं तर माझं घुबड उठलं.
आणखी एका बाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं
रावणच्या घरात बाई नेहमीच फडकतो झेंडा. रावणच्या घरात बाई नेहमीच फडकतो झेंडा. श्रीकांतराव आहे राणीच्या बागेतला गेंडा.
पेण गावातल्या चांगूबाईने सुद्धा आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं
कांदन कांदा सफेद कांदा. कांदन कांदा सफेद कांदा. गण्या करता गाई त्याला कुणीतरी बोचक्यान बांधा.
एका बाईला बऱ्याच बायकांनी फोर्स केला की तुम्ही नाव घ्या. ती नाव घेत नव्हती, फार रागवली होती. मग जबरदस्ती तिला कोणीतरी सांगितलं
घ्या ओ नाव घ्या नाव घ्या.
मग त्या बाईने आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं
बागेत होता गुलाब त्याला आली फुले. बागेत होता गुलाब त्याला आली फुले. बबनराव अण्णाबाई आधीपासूनच चार मुले.
आणखी एका बाईने न सांगता आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं
दार नवीन खिडक्या नवीन. दार नवीन खिडक्या नवीन. नवीन होता बाई पत्रा. संदीप रावांच्या डोक्यात बाई उवांची जत्रा.
एका म्हातारीलाही जबरदस्ती सगळ्या बायकांनी सांगितलं की चला नाव घ्या नाव घ्या. तर आजीबाईंनी आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं. त्यांचा नवरा हयात नाहीये तर त्या रडत रडत म्हणाल्या
बाई नाव घेते ग बाई. ऐका हा मेलींनी त्यांची आठवण करून दिली म्हणून घेते बाई. दिवाळीच्या दिवशी बाई मोठा बॉम्ब फुटला. दिवाळीच्या दिवशी बाई मोठा बॉम्ब फुटला. खाटेवर झोपलेला नवरा जगातूनच उठला.
मित्र हल्ली महागाई एवढी वाढली आहे भाजी विकत घेणं म्हणजे सोनं विकत घेण्यासारखं वाटतं. आता असं वाटतं सोनं स्वस्त झालंय आणि भाज्या महाग झाल्यात. कांदे बटाटे टोमॅटो फ्लावर कोबी भोपळा कारली खूपच महाग झाल्यात. काही वर्षानंतर लोक भाज्या खायचं सोडून देतील आणि सगळ्या भाज्या सोनाराच्या दुकानात दिसतील आणि सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी लोक भाज्यांचे दागिने घालून फिरतील. जे जास्त श्रीमंत असतील ते जास्त महाग भाज्यांचे दागिने घालून फिरतील आणि जे बिचारे गरीब असतील ते फक्त ढोंबी मिरचीचं मंगळसूत्र घालून फिरतील. मग हळदी कुंकवाला बारशाला किंवा मग कुठल्या तरी बायकांच्या किटी पार्टीमध्ये एकमेकांच्या भाज्यांचे दागिने पाहून बायकांच्या काय गप्पा असतील.
अय्या मिसेस जोशी वाटाण्याचा हार कधी घेतला बाई. किती छान किती सुंदर दिसतोय तुमच्या गळ्यात अगदी फ्रेश वाटतो बाई. अहो मिसेस देशपांडे गेल्याच आठवड्यात घेतला 23 कॅरेटचा आहे. अहो मिसेस गोरे मिसेस काळेंना पाहिलं का टॉमॅटोची बोरमाळ घालून कशी मिरवते स्वतःला आणि कांद्याचा हारी घातलाय गळ्यात आणि कानात पाहिलं का गाजर केवढे लांब केवढा जाड. आहो तिला काय हे सगळं घ्यायला श्रीमंत आहे ती. मिसेस फुटाणे आहो मिसेस फुटाणे हे पाहिलं का अय्या भेंड्यांचे टॉप किती सुंदर आहेत. आहो हिरवे हिरवे गार सुद्धा आहेत कुठून घेतले हो. आहो नेहमीच्याच भैयाकडून. आहो टॉप्स काय बघताय अंगठी पाहिली का अरे वा वांग्याची अंगठी अगदी उठून दिसते बाई तुमच्या बोटात. आहो मिसेस फुटाणे मिसेस खुळखुळेची अंगठी काय बघताय गावडेबाईंना पाहिलं का गावडेबाई हं कमरेला भोपळ्याचा कंबरपट्टा गळ्यात लिंबू मिरचीचा हार ढोंबी मिरचीचं मंगळसूत्र आणि हातात काकडीचे कडे पायात लसणाची पैंजण घातली त्यांनी पाहिली का. अगं त्यांना काय आहे हे सगळं घालायला म्हणे त्यांच्या मिस्टरांचं भायकाळ्या मार्केटमध्ये होलसेलचं दुकान आहे म्हणे.
माझ्या एका मित्राचं फुटलेलं थोबड पाहून मी एकदा माझ्या दुसऱ्या मित्राला म्हणालो अरे भाला ते गाण्याला काय झालं रे. तो बोलला
माझ्या मुलं माझ्या मुलं.
तुझ्या मुलं
मा तुला माहित आहे ना आपण कुणला बी फसवतो. अरे हो माहित आहे जे आला तुझ्यामुळे मना 4 वेळा मार पडलेला मग त्याचा बी तसाच झाला. त्याला काय झालं अरे काय झालं म्हणजे अरे मी ना त्याला परवा ना मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलात घेऊन गेलो बोल हो का मग अरे तिकडे हॉटेलात गेल्यावर ना मी नी तो असा बसलो होता 5 स्टार हॉटेल ना वेटर आला ना मना बोलला बोलो साहेब क्या मागताय मी बोललो जाओ चिकन मटन तांदळाची भाकर सबले क्याव आलं मिनी आणि त्याने ख ख खाल्ला बोल मग परत वेटर आला न मना बोलला साहेब अभी केलं मी बोललो जाओ सूप लेके आओ चायनीज सूप लेके आओ जा आला तर चायनीज सूप घेऊन आला मीना ख केला माहिती ख केला रे मीना पिशवीन मेलेला मुंदीर नेलता बोल हो ग म चोरलाय जे आला सुपान मी लागलो बोम बोम करायला याचं कसं हॉटेल आहे रे आवरा एसी बिशी लावलेला आहे ना आवरी लोक भरलेले आहेत ना आवरा मोठा हॉटेल नाही जे आला तुमच्या हे सुपामध्ये आवरा मोठा उंदीर आहे जे आला पब्लिकला मारायचा आला मॅनेजर धावत माझ्या करायला ना म्हणा बोलला साहेब काही लफडा करू नका आवरी लोक खायला बसले फुकट आमचं नाव खरा बोल तुम्ही एक काम करा हे 500 रुपये घ्या तुम्ही खाल्लं ना पिल्लं ना आता तुम्ही बाहेरचा जाऊ द्या आता सगळी लफरी सोडा आलं 500 रुपये पण गवले न खावायला बी गावला मग का यो बी तसंच करायला गेला ना यो बी जे आला त्याच हॉटेलला काल गेलता बोल हो ग यो बी गेला न त्याच हॉटेलला तिकडंच बसला न वेटरला हाक मारली वेटर इधर आव वेटर आला न बोलला बोल साहेब क्याला बोलला जाओ चिकन मटन तांदळाच्या भाकरीला क्या आणि बी खग खाल्ला बोल नंतर वेटर आला बोलला साहेब आभी क्या म्हणताय बोलला जाओ चायनीज सूप ले क्या ते वेटर बोलला चायनीज सूप साहेब आज आम्हाला हॉटेलमध्ये चायनीज सूप ना मग यांनी लगेच पिशवीतून उंदीर करला न बोलला यो मग कशाने घालू मित्र आमच्या गावातला बाळा फार रंगीला आहे शेरोशायरी बोलायची त्याला खूप हौस आहे वाक्यावाक्यात तो शेरोशायरी बोलतो काही मित्रांनी त्याला एकदा पाहिलं आणि म्हणाले ए बाला इधर आव इधर आव काय रे ए बाला इधर आव काय 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 काम काय ते बोलला अरे जरा दो चार शेरो शायरी सुनाव ना शेर सुनाव शेर हे जे आलं शेर काय आता एक शेर ऐकायचं टाईम काय हे जे आलं म्हणा रिक्षाच्या धंद्यावर जायचं अरे रिक्षा का धंदा तर चालूच राहीन का काहीतरी शेर बीर बोल मग बाळाने शेर ऐकवलं ऐका जरा शेर ऐका शेर सुनाने में मजा आता है अरे जे आलं भारी रे हो शेर सुनाने में मजा आता है शेर सुनने में मजा आता है शेर सुनाने में मजा आता है शेर सुनने में मजा आता है और जब सच्ची का शेर आता है ना तो भागने में मजा आता है अरे बाला जाम भारी है रे ये शेर कहे आणखी सांग डोकऱ्या काहीतरी चांगला आणखी बोल ए डोकऱ्या कुणाला बोलते रे माने डोकऱ्याला मी काय बुड्ढा आहे का अरे जे आला त्याला तसं बोल नको भरकलतो ए ऐकव ना काहीतरी बुड्डे लोक पे सुनाव बुड्डे लोक पे सुनाव बुड्डे लोक पे सुना अरे कौन कहता है कि बुड्ढे प्यार नहीं करते अरे कौन कहता है के बुड्ढे लोग प्यार नहीं करते अरे बुड्ढे लोग प्यार करते लेकिन वो लोग पे कोई शक नहीं करते अरे जाला बाला तुम पक्का शायर हो गए रे अपने गांव में हाँ बहुत फेमस हो गया तुम जरा कुछ दूर का कौड़ी ढूंढ के बोलो ना कुछ अच्छा अच्छा शेर सुनो ऐसा मजा आना मांगता है जाला आपके गाँव में तुम्हारा इतना नाम है अभी सुनो जरा बहुत अच्छा शेर सुनाता है तुम लोग को अरे सुनो सुनो अभी सुनो दूर से देखा दूर से अमन मी सगळी कामं दूरूनच करते ना जवळ याची गरज नाही आपल्याला दूर से देखा तो दो अंडे उबल रहे थे हे ज्याला अंडे अमन दूर से देखा तो दो अंडे उबल रहे थे पाच जाके देखा दोन टकले ना रहे थे कैसे अच्छा है ना और कुछ है का सुनो ना दूर से देखा परत दूर से मग आपण दूरचा माणूस आहे ना दूर से देखा तो बारिश पड़ रही थी हो गए है मैं दूर से देखा तो बारिश पड़ रही थी पास जाके देखा तो ये जाला बिक गया आणखी काय ऐक आज सुनो ना और एक शेर है अपने पास आज सुनो सुनो दूर से देखा तो जंगल में शेर नजर आया परत दूर से मैं दूर से देखा तो जंगल में शेर नजर आया पास गया ही नहीं दूर से ही भाग गया एका भल्या मोठ्या ऑफिसच्या गेटच्या बाहेर नेपाळी वॉचमन बिडी ओढीत उभा होता अचानक एक माणूस गेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता त्याला पाहून तो वॉचमॅन म्हणाला ऊ ह्याब किदर जाताय किदर जाताय जाताय किदर अरे किदर जाताय म्हणजे व अंदर जाने का अंदर अंदर जाने का मेरे को ऑफिस में थोडा अंदर जाने का अंदर अंदर किदर जाने का साहेब को बैठने का है जरा ऑफिस में काम है अर्जेंट काम है साहेब के पास मेरे को ऑफिस में जाने का है ऑफिस कौन सा ऑफिस में जाने का है अरे ये ऑफिस जिधर तुम कह रहे हैं ना गेट के बाहर, वो ऑफिस में
साहब, ये ऑफिस नहीं है, ये ताजमहल है, ताजमहल साजन वाला
ताजमहल। ए जा हालत चुकून बलती करो घुसलू करो। ए बहादुर काय को मजाक करता है, अरे ये ताजमहल है का? अरे ये तो ऑफिस है ना।
नहीं साहब ये ताजमहल है, बाजू में कुतुब मीनार है, तुम अंदर नहीं जा सकता है, तुम अंदर नहीं जा सकता है।
ताजमहल कुतुब मीनार, ये जे आल सकाळी सकाळी उतारा मारून आलेलं आहेस गर।
अरे जाऊ दे साहेबांकर, माझं अर्जंट काम, साहेबांना भेटून आल्यावर ना मी तुला थंडा पाहिजे, आई शपथ तुला थंडा पाहिजे।
थंडा साहब मी थंडा नाही पिताय, तू हमको थंडा पिल की हमको ठंडा करता है, तू देखा क्या है?
कह रे कह,
ऊ देखो साहब वो टाइगर है, टाइगर बाकरी खाता है, बाकरी।
टाइगर? अरे तो टाइगर कुटे, अरे तो कुत्ता है ना,
उसका नाम टाइगर है, वो हमारा साहब का सबसे प्यारा कुत्ता है, वो आज तक अंदर नहीं गया, फिर तुम कैसे जा सकता है, तुम अंदर नहीं जा सकता है।
अरे जाऊ दे मना साहेबांना भेटू दे, मी जाम लांबून आलेलो, अरे मना भेटू दे, मी जाम लांबून आलेलो।
लांबू से आहे? कितना लांबू से आहे? किधर से आहे?
अरे मी आसनगावसून आलेलो आहे, आसनगावसून।
हम काठमांडू से आहे, 20 साल से हम ये गेट पे खाए, हम आज तक अंदर नहीं गया, तुम कैसे जाएगा, तुम अंदर नहीं जा सकता।
मित्रो एकदा निळू फुलेंनी हिंदी मराठी सिनेकलाकारांना घेऊन मुंबई ते पुणे सायकल स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेत जो कोणी जिंकेल त्याला कप देण्यात येईल असे ठरवले। सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी बऱ्याच कलाकारांना आमंत्रित करण्यात आले। सर्वप्रथम ते पंजाब दा पुत्तर धर्मेंद्रला म्हणाले,
धर्मेंद्र बाबा मी एक सायकल स्पर्धा आयोजित केली मुंबई ते पुणे, तू भाग घेणार का? अरे जिंकलास तर तुला कप देईन, कप। मग काय म्हणतोस, भाग घेणार का?
नीळू भाऊ मैंने जिंदगी में बहुत साइकिल चलाई है लेकिन अब मैं साइकिल नहीं चला सकता क्योंकि मेरी हवा पंचर हो चुकी है, इसलिए मैं साइकिल नहीं घोड़ा चलाता हूँ। घोड़ा, अगर घोड़े की रेस हो तो मुझे जरूर बुलाना, मिल बैठेंगे दो यार, आप मैं और बैक पाइपर।
अरे रे 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 रे, कार्ट पक्क बिगड़ली, याला दारू शिवाय काहीच सुचत नाही, घोड्याशिवाय हा काहीच बोलत नाही, काय हो राजकुमार, तुम्ही आमच्या सायकल स्पर्धेत भाग घेणार का? नाही म्हणलं मुंबई ते पुणे हो, तुम्ही भाग घेणार का की तुम्ही पण धर्मेंद्र सारखं घोडच चालवणार?
हम राजा है, राजा थे और राजा रहेंगे, हम सायकल घोड़ा नहीं चलाते, हम कोई जॉकी नहीं, हम राजकुमार है जानी, राजकुमार, हम हेलीकॉप्टर चलाते हैं, हेलीकॉप्टर, और जानी अगर हमसे रेस लगानी हो तो हेलीकॉप्टर की लगाओ, साइकिल की नहीं, हेलीकॉप्टर की।
गप्पे चैप्टर, क्या मायला हम करून सगळ्यांच्या नाकात दम करून टाकले, तुला हेलीकॉप्टरचं काय, बैलांच्या रेसिंगलाच बोलवतो काय रे कमल, असं कमळासारखं फुलायचं सोडून कसला विचार करतोय? मुंबई ते पुणे सायकल स्पर्धा आहे, तू भाग घेणार का? हा भाग घेणार का तू?
यांना सोलर
त्या मायला शिवी घालतोय का रे?
जे मैंने कहा मुझे मराठी नाही, हिंदी हिंदी आते है।
असं का? अरे मग ये कमल्या, मैंने मुंबई से पुणे तक सायकल स्पर्धा आयोजित किया है, तुम भाग लेगा क्या? हा? तुम भाग लेगा क्या बोलो?
आई एम सॉरी, मैं भाग नहीं ले सकता क्योंकि मैं अभी अभी वो साउथ से भागकर इधर आया हूँ, मैं और नहीं भाग सकता, वैसे भी मुझे मुंबई टू पुणे का रूट ठीक से मालूम नहीं, पिछली बार मैं मुंबई टू मालवनी की स्कूटर रेस में गलती से मैं जुमरे तलिया में पहुँच गया था, इसलिए आई एम सॉरी, मैं भाग नहीं ले सकता।
भाग नहीं ले सकता? अरे मग भाग जाओ, इधर काय को आहे काय रे नाना, तू सायकल स्पर्धेत भाग घेणार का? हे बघ मीच भरवली आणि तुला यावं लागेल, येणार का? भाग घेणार?
आऊंगा, जरूर आऊंगा, सायकल नहीं मिली तो पैदल जाऊंगा लेकिन जरूर जाऊंगा, मेरा नाम नाना है नाना, लेकिन मैं नाना नहीं करता, हाँ हाँ करता हूँ। अरे मुंबई ते पुणे असो नाहीतर कोल्हापूर ते सिंगापूर, मैं जाऊंगा, जरूर जाऊंगा, भाग लूंगा, जरूर लूंगा।
शाबास, अरे नाना तू खरा सगळ्यांचा नाना, बाकीचे सगळे नानाची टाक। काय रे काका, म्हणजे राजेश खन्ना तू भाग घेणार का? मुंबई ते पुणे म्हणून म्हटलं, तू भाग घेणार का?
अरे नहीं रे, मेरे जवानी में मैं इतना स्लो रहा हूँ तो अब मैं क्या जीतूंगा रे। और इस रेस में मेरा दामाद मेरी जगह लेगा क्योंकि वो खिलाड़ी नंबर वन है रे।
अक्षय का रे, अक्षय कुमार तू भाग घेणार का? अरे तू चाइनीज फाइटर है, कुंफू खेलतो, कराटे खेलतो आणि काय काय खेलतोस, म्हणून म्हटलं तू भाग घेणार का? हा कि नुसता थम्सअप पीत राहणार?
अबे बच्चे की जान लेगा, अरे मैं तो जरूर भाग लूंगा क्योंकि मैं रफ एंड टप हूं और रफ एंड टप रहूंगा।
मित्रो अशा प्रकारे काही कलाकार सायकल स्पर्धेत भाग घ्यायला येतात, काही नाही येत, आणि स्पर्धेला सुरुवात व्हायची वेळ झाली आहे। सर्व कलाकार आपापली सायकल घेऊन तयार आहेत, पण अजून दादा कोंडके आणि जगदीप आलेले नाहीत, ते पाहून निळू फुले शक्ती कपूरला म्हणतात,
क्या मायला शक्त्या, हे दोघं राहिले कुठे? शर्यत सुरू व्हायची वेळ झाली आणि अजूनही यांचा पत्ता नाही, काय रे शक्ती काय करायचं?
आओ नीलू बाओ, उनकी क्या जरूरत है, वैसे भी ये रेस मैं ही जीतने वाला हूं।
आहा बहुत अच्छे, हमारे होते हुए कोई रेस जीत नहीं सकता रे। आहा हम अंग्रेजों के जमाने के साइकिल चैंपियन है रे, ऐसे करतब दिखाऊंगा कि पीछे रह जाओगे। आहा आधे यहां घुस जाएंगे, आधे वहां गिर जाएंगे, बाकी के मेरे पीछे रह जाएंगे। हाहा
इतक्यात जगदीप आपली जुनी पुरानी सायकल घेऊन येतात।
मेरी सायकल भी सेक्सी, उसका टायर भी सेक्सी, उसका हैंडल भी सेक्सी, उसका पैंडल भी सेक्सी। अरे चल चला चल खटारा, चल चला चल हिम्मत ना हार, चल चला चल खटारा, चल चला चल अकेला, चल चला चल दुकेला, चल चला चल केला मेला।
अरे रे रे काय रे जगदीप, एवढा उशीर का झाला? स्पर्धा सुरू व्हायची वेळ झाली आणि तू आत्ता येतोस?
हा काय मी सांगू, कसा मी सांगू, मलाच माझी वाटते लाज, अरे खटारा घेऊन आलो आज।
जगदीपचे हे प्रकार चालू असताना गब्बर सिंगी आपली सायकल घेऊन आला।
अरे ओ सांबा ला तो जरा सायकल, और बिठा तो मुझे सायकल पे संभाल के, अरे अरे मुझे गिरा दिया। अबे हराम जादे तुझे साइकिल भी ठीक से पकड़नी नहीं आती, हाँ गिरा दिया मुझे। हाँ
अरे रे 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 गबरे काय करतोस, काय काय करतोस? अरे ती साइकिल केवढी आणि तू केवढा, हाँ आत्ताच आला आणि बोमबूम करायला लागलास, चल नीट उभा रहा, शर्यतीला सुरुवात व्हायची वेळ झाली आहे, चल लवकर।
निळू भाऊ शर्यत सुरू करायच्या आधी मला सर्वांना एक सांगायचं आहे, हे काय कुणाचं हँडल वाकड आहे तर कुणाच्या टायर मध्ये हवाच नाही, कुणाच्या सायकलला घंटा नाही तर कुणाच्या सायकलला ब्रेकच नाही। ए निळू भाऊ सबको समजा दे लाईन में खडा रहने के लिए, अब्दुल अब्दुल किशन सब छोकरे लोग को समजा दे अपनी सायकल की रेस शुरू हो रही है, चलो चलो।
अरे चलो 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 सगळ्यांनी त्या पांढऱ्या लाईनीच्या इथं आपापली सायकल घेऊन उभे रहा, चलो एक दोन तीन म्हटल्यावर सगळ्यांनी पळत सुटायचं, चला रेडी का? तुमच्या मायला एक, तुमच्या मायला दोन आणि तुमच्या मायला,
अरे थांबा थांबा तुमचा मायला तुमचा थांबा, अरे मला सोडून जाताय का? तुमचा मायला तुमचा मला शर्यतीला बोलवता आणि मला एकट्याला टाकून जाता का? हो निळू भाऊ अहो मला पण येऊ द्या।
अरे दादा केवढा केवढा उशीर, इकडे यायची वेळ आहे का? केवढी वाट बघायची तुमची? हा
अहो काय करणार, माझ्याकडे सायकलच नव्हती, म्हणून ही बाई सायकल आणलेली आहे।
काय त्या मायला बाई सायकल, आपल्या सायकल स्पर्धेत बाईचं काय काम?
अहो निळू भाऊ सायकलीला इंग्रजीमध्ये बाई सायकल असं म्हणतात।
असं का? क्या मायला तुझ्या बाई सायकलीचं? चल आता लाईनी तू बरा. आले का सगळे? करायची का सुरुवात? चला, एक दोन आणि तुमच्या मायला तीन.
मित्र, अशा प्रकारे सायकल स्पर्धेला सुरुवात होते आणि सगळे कलाकार आपापली सायकल घेऊन मुंबई ते पुणे शर्यतीसाठी निघालेत. दिलीप कुमार सगळ्यांच्या पुढे आहेत. अचानक त्यांच्या सायकलची चेन तुटते आणि ते सगळ्यांच्या मागे राहतात आणि सगळे कलाकार त्यांच्या पुढे निघून जातात.
मुंबई ते पुणे शर्यत आहे, मला पुढे जाऊ द्या, मला पॅडल मारू द्या आणि सायकलीला घेऊन मला सगळ्यात आधी पोचू द्या. अरे मला पहिलाच नंबर काढतो बघा. बाजू हट जाऊ, हट जाऊ, साईड, लेफ्ट, राईट, अरे लेफ्ट, लेफ्ट, मला बाजू.
आहा, हाजा बाजू ओ हाफ चड्डी, आहा, रास्ता छोड वरना ठोक दूंगा. हज्जा बाजू, हज्जा हज्जा ने तो उड़ा दूंगा, पहुंचा दूंगा सीधे थाने.
आ ए ओ आओ, चल मेरी साइकिल टिक टिक टिक, चल मेरी साइकिल टिक टिक टिक, आ बम्बई से पुणे आओ, आ ए आओ.
आई बापरे, सगळे पुढे गेले, मी मागे राहिलो. बापरे आई, केवढा मोठा घाट. आई कसं चढायचं, थकलो बाबा. आई आई आई, दिलीप कुमारच्या सायकलची चेन निघाली वाटतं. बरं झालं, बरं झालं, असंच पाहिजे, सगळ्यांच्या पुढे जातो तर काय. आता रा बोंबा मारत मी तर चाललो बाबा. आई ए भाई, ए भाई, सायकल रोको भाई, हमारी साइकिल बीमार पड़ी है भाई, बीमार पड़ी है. अरे भाई, मेरे साइकिल की चेन टूट चुकी है, मेरे साइकिल की चेन निकल चुकी है भाई. ए बाबू साइकिल रोको, ए बाबू साइकिल रोको, मेरी साइकिल बीमार पड़ी है भाई, मैं जीती हुई बाजी हार रहा हूँ. अरे भाई साइकिल रोको, बाबू साहब साइकिल रोको, तुम्हारे बच्चे जिए. ए भाई
माफ करना यूसुफ भाई, मैं साइकिल नहीं रोक सकता क्योंकि अगर मैं साइकिल से नीचे उतरा तो फिर बैठ नहीं पाऊंगा. और वैसे भी मुझे साइकिल से उतरना अच्छा नहीं लगता क्योंकि मुझे कब जीतना है. अरे सांबा, चलते निकल आगे.
ही शर्यत पूर्ण होईपर्यंत बरेच कलाकार खड्ड्यात पडतात, काही चिखलात पडतात, काहींची चेन निघते, काहींची हवा निघते आणि काहींचे टायर पंक्चर होतात. शेवटी शर्यतीत दादा कोंडके पहिल्या नंबरने जिंकून येतात. दादांना कप देता देता निळू फुले म्हणतात,
अरे वा 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 दादा, आजच्या सायकल स्पर्धेत सगळ्या कलाकारांमध्ये तुम्ही पहिले आलात, त्याबद्दल तुम्हाला हा कप, चहाचा कप, तो सुद्धा पुणेरी गुलाबी चहाने फुल भरलेला.
या मायला, चहाचा कप, एवढी मोठी शर्यत जिंकले आणि सोन्या चांदीचा कप द्यायचं सोडून चहाचा कप, अरे ही शर्यत होती का काय होती?
आम्हाला साहेबांनी स्पष्ट सांगितलं, शर्यत कुणी जिंकू द्या, त्याला हा सपट चहाचा कप द्या, मात्र बशी त्याला त्याचीच वापरायला सांगा. काय
बसमधली गर्दी तुम्हाला माहीत असेल, एवढी गर्दी असते बसमध्ये, बसायला जागा मिळत नाही, उभं राहायला जागा नसते. अशा गर्दीमध्ये एक कंडक्टर एका प्रवाशाला म्हणाला, बोला तुम्ही कुठून बसलात? त्यावर प्रवासी म्हणाला,
कण मी?
हो हो, तुम्ही कुठून बसलात?
मी ना, मी नावरे फाट्यापासून बसलो.
नावरे फाट्यापासून? तुम्हाला तर मी आधीपासून पाहतोय, तुम्ही आधीच चढलात ना?
नाही नाही, चढलो मी आधीच, पण मला बसायला ना जागा जी आहे ना ती नावऱ्या फाट्याला मिळाली.
मित्र, हल्ली TV वर इतके न्यूज चॅनल सुरू झालेत की कुठली न्यूज ऐकावी काहीच कळत नाही. कुठेही कुठलीही घटना घडली तर लोकांच्या आधी ती न्यूजवाल्यांपर्यंत पोचते. काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये 2 बॉम्बस्फोट झाले, तर काही चॅनलवाल्यांनी चक्क 4 बॉम्बस्फोट सांगितले, तर काहींनी 7 बॉम्बस्फोट सांगितले. खरी बातमी जेव्हा त्यांच्या कानापर्यंत पोचली तेव्हा रात्री 12 वाजता त्यांनी माफी मागितली. अशाच एका न्यूज चॅनलच्या काही बातम्या मी तुम्हाला ऐकवणार आहे, तर चला ऐकूया न्यूज चॅनल.
आज आप देख रहे हैं सबसे तेज चैनल बरसों तक और देखते रहेंगे परसों तक। आज सुबह 5:30 बजे सोनापुर गली में एक आदमी ने कुत्ते को काट लिया है, जिस वजह से उस कुत्ते और आदमी में दंगा छिड़ गया है। हमारे संवाददाता वाकरिया बाला मौजूद है सोनापुर गली में, तो आइए आपको सीधे ले चलते हैं सोनापुर में। वाकरिया बाला, कैसे लग रहा है? बालाजी, वाकरिया जी, कैसे लग रहा है? लगता है बाला से हमारा संपर्क नहीं हो पा रहा है। वाकरिया बाला,
अरे जे आला हलू बोल, कान फाटला ना माझा। जे आला किती गोंगट करतात रे न्यूज वाले, आ बोलो क्या बात है।
बाला, कैसे लग रहा है वहां?
नहीं अभी ठीक है, सुबह थोड़ा तकलीफ हो गया था, जुलाब हो गया था। डॉक्टर बोला कई काळजी करायची बात नहीं है, रात्रि जब ते गहनेचे हळदीन पिलती ना मन थोड़ा लपरा हो गया था, अभी ठीक है, बिल्कुल ठीक है।
बाला, हम आपके बारे में नहीं, हम न्यूज के बारे में पूछ रहे। कैसे लग रहा है वहां?
अरे जा आला कैमरा चालू है क्या? तुम्ही जा आला कवा भी कैमरा चालू करता? अरे न्यूज के बारे में क्या पूछता है, मेरे को पहले ही तुमने गलत एड्रेस दिया है। जा आला लपरा किधर हुआ है, न मेरे को भलती करत भेजा तुम लोगों ने।
अब आइए, हम आपको सीधे ले चलते हैं अकोला में, जहाँ हमारे संवाददाता श्रीकांत तगारे मौजूद हैं। श्रीकांत, क्या आपने बातचीत करने की कोशिश की? जो दंगा हुआ है उसकी वजह क्या होगी, आप कुछ कह सकते हैं?
ते मारून राहिले ना त्यांना, मी विचारलं तर मलाच मारून राहिले। बोलता 64 दात तोडेल, मी तर बोललं माणसाले 32 दात असतात, तर बोलता 32 ह्याचे आणि 32 तुझे, असं होऊन राहिलं ना बाप्पा। अरे काऊन मदत येऊन आला बे कॅमेऱ्याच्या, अरे पोट्टान काऊन मदत येऊन आला।
हम श्रीकांत से बातचीत जारी रखेंगे थोड़ी देर के बाद। अब आइए, आपको ले चलते हैं पंजाब में, जहां हमारी संवाददाता शीतल गोसाई वहां पर हैं। शीतल, वो गुलेर के साथ आपकी बातचीत हुई? शीतल, शीतल, क्या गुलेर से आपका संपर्क हो पाया? शीतल, लगता है शीतल का और हमारा संपर्क नहीं हो पा रहा, शायद शीतल गुलेर से डायरेक्ट संपर्क में आ चुकी हैं और शीतल से हमारा संपर्क टूट चुका है।
मित्रों, हल्ली फिल्म लाइन मध्ये के हे अक्षर खूप लकी ठरले आणि के अक्षरावरूनचे सर्व चित्रपट हिट झाले। अहो इतकंच काय, तर टीव्हीवरच्या प्रत्येक चॅनलवर सुद्धा के अक्षराने खूप धुमाकूळ घातलाय। एकदा माझ्या एका आगरी मित्राने नवीन सिनेमा काढायचा विचार केला, सिंधी माणूस आणि यूपीचा भैया दोघेही फायनान्स करायला तयार झाले। मग नंतर शूटिंग कुठे होईल, कोण हिरो असेल, कोण हिरोईन असेल, पिक्चरचं नाव काय असेल, याच्यावर चर्चा सुरू झाली।
अरे थांबा थांबा, ज्या आलं रुक रुक, कवरा गडबड गोंधळ करताय तुम लोग। अरे इकडे पिक्चर बनवासाठी मीटिंग करायला जमलो आहे ना आपण। अरे ही पिक्चरची मीटिंग आहे का लोकसभा आहे? अरे शांत रा, शांत रा, आवाज बंद कर। जा आला कवरा गोंगटिया भैया गप, जा आला। हा मच्छरदानी, ओ मच्छरदानी, अभी तुम बोलो कितना पैसा लगाएंगे तुम हमारा पिक्चर को? बोलो बोलो, कितना पैसा है तुम्हारे पास, रोकर कैश कितना, बोलो ना।
अरे यार छतो कड़े साई, अरे यार पैसे का पड़वा मत करो यार, जितना मांगता है उतना लगाएंगा बाबा। अरे पहले पिक्चर के बारे में कुछ बताओ यार, पिक्चर का नाम बताओ यार, हीरो बताओ यार, कुछ बोलो यार, ऐसा पैसे का पड़वा मत करो यार, मांगता है उतना पैसा डालेंगे यार, लेकिन पहला पिक्चर का नाम तो बोलो।
और हम भी वही बोल रहा हूँ यार, अरे अपना पूरा खेती बाड़ी और पान का ठेला बेच बाज कर पैसा लगा रहे हैं, तनिक फिल्म का नाम तो बताओ भाई।
अरे भैया कवरी का ही तुला रे नावाची, अरे अपना पिक्चर जो है ना वो जरा हटके है, कसा एकदम हटके है, त्याचे नाव जे है ना ते भी जरा हटके है।
अरे यार लेकिन पिक्चर का नाम क्या है यार, कितना हटके कितना फटके, वो बोलो यार, मुंह तो खोलो।
अपना पिक्चर का नाम है ना, अपना पिक्चर का नाम कौन सा है मालूम है? बोलो ए भैया बोलो, कुत्ते का करिश्मा।
अरे यार कुत्ते का करिश्मा, यार ये कैसा नाम है यार?
अरे लगता है हमार सिनेमा खाली कुत्ता लोग देखेगा। का रे जनार्दन, ये कैसा नाम है कुत्ते का करिश्मा?
अरे अरे भैया इतना गरी कमल है,
कमाल है।
अरे ये नाम में ही सब कुछ है, बहुत पावर है ये नाम में।
क्या बात कर रहा है?
अभी केक की ताकत का अंदाजा नहीं है। अच्छा। अरे जाम पावर है उसमें, क्या कह माहित
है
के अक्षर है ना।
हाँ?
जाम लकी है।
अच्छा।
बोल है ना, जाम लकी है।
अच्छा।
के अक्षरावरून जवरे पण पिक्चर रिलीज झालेले आहेत ना।
हाँ,
ते सगळे सुपर डुपर हिट आहेत। कहो ना प्यारे, कभी खुशी कभी गम, कोई मिल गया, अने हे भैया दिक्कत ना है। हल्ली टीवी वाले ते भी जवरे भी सीरियल काढतात ना।
हाँ,
ते भी सगळे केवर्नेबल,
ते
भी सुपर डुपर हिट।
अरे वाह,
कौन बनेगा करोडपती, किसमें कितना है
दम,
कहानी घर घर की,
एकदम बराबर
सगळेच के। बोल
अच्छा
मंगून आपले पिक्चरचं नाव का?
कुत्ते का करिश्मा।
अरे यार चिड़िया, लेकिन यार पिक्चर का हीरो कौन रहेगा यार, वो तो बोलो।
अरे हीरो तो कुत्ता ही रहेगा, लेकिन साइड हीरो में जो भी होगा ना वो भी कैसे, जैसा कृतिक रोशन, कर्मेंद्र, काना काटेकर, गोविंदा, ऐसा ही नाम मांगता है अपने को, सब कैसे मांगता है, बराबर है ना।
अरे फिर डायरेक्टर किसको बुलाएंगे भाई?
अरे भैया वो भी कैसे, केसी कापड़िया, सुभाष काई, केविट कवन, कप्पस कस्तन, सब जगह पे अपने को के ही के मांगता है। के ही जे ओके, बाकी सगले काले बोके है कि ना।
अरे लेकिन यार शूटिंग कहाँ करेगा यार, दुबई में के पेरिस में?
अरे सिंधी ए जा आला तू येरा का खुला रे, दुबई पेरिस ना, आपले ते डुक्कर गल्ली चे बाजूला ती गोंटा गल्ली है ना, तिकडचे घरपण करू शूटिंग।
अरे लेकिन जनार्दन कुत्ते का करिश्मा दिखाने के लिए कुत्ता कहाँ से लाएंगे भाई?
अरे भैया अरे कुत्ता लाने का क्या जरूरत है रे, अरे हमारा गांव का गली में ना कितना कुत्ता घूमता है, बोल किसको भी पकड़ के शूटिंग में खड़ा कर देने का, ए जा आला पैसे भी द्याची गरज नहीं, बोल है कि नहीं।
अरे लेकिन वो कुत्ता को एक्टिंग भी आना मांगता है ना यार।
अरे आजकल तो कुत्ते लोग को एक्टिंग आता है, बाकी तो सब फालतू का।
अरे जनार्दन लेकिन समय पर अगर कुत्ता नहीं मिले तो शूटिंग चौपटवा हो सकती है भाई।
अरे चौपटवा ना जा आला, तुला मी चौपटी वच पाठवतो बघ। अरे तुम काय को फिकीर करताय जा आला, अरे गल्ली में कुत्ता नहीं मिला ना तो पांडू झटका कुत्ता है, है कि ना, ये जा आला उसका बंगला में से लेके आएगा। अरे उसका कुत्ता बहुत जबरदस्त है।
जबरदस्त यार, जबरदस्त बोलेगा तो काटता बिटता है क्या? एक तो कुत्ते से मेरे को डर लगता है यार, पिछले हफ्ते यार मेरे को 14 इंजेक्शन पड़ा था यार।
अरे इंजेक्शन का फिकर तुम काय को करता है, कुछ नहीं होगा तुमको, ये जो आला पिक्चर बनाता है और इतना डरता है, पैसा डालने को नहीं डरता, कुत्ता से डरता है। अरे वो कुत्ता जो है ना वो जबरदस्त है, एकदम जबरदस्त। अरे ऐसा डांस करेंगे ना तुम भी ऐसा देखते रह जाएंगे, बोल। हीरो लोग को भी ऐसा नाचने को नहीं आता है, उससे भारी कुत्ता नाचेंगे। मंगून अपने पिक्चर का नाम क्या है?
कुत्ते का करिश्मा।
अरे लेकिन जनार्दन तुम शूटिंग कब चालू करोगे?
अरे भैया कब मंजे, आज शूटिंग आज करने का।
अरे यार आज, अरे चिड़िया हो गया क्या यार, पागल हो गया क्या? अरे कैमरा नहीं, लाइट नहीं, हीरो नहीं, कैसा शूटिंग करेंगे यार?
अरे मच्छरदानी तू कहीं कालजी करू नको, अरे ती सगली अरेंजमेंट झालेली है ना, आपचा बेमटे है ना बेमट्या।
अरे यार बेमट्या, ये कैसा नाम है यार, ये कौन है यार?
लगता है कुत्ते का नाम है।
अरे भैया ये जा आला कुत्रा कुंडला बोलता, सर कुंडला कुत्रा बोलता। अरे बेमट्या कुत्रा ना, बेमटे माझा ॲसिस्टंट सेक्रेटरी आहे माझा, त्याला कुत्रा बोलतात? अरे तो गेला सगळ्या साईड हिरोंना बोलवायला. हा काय माहित आहे, त्यांनी मोबाईल केलता म्हणा, मना मोबाईल आला होता, त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली. हा न चला मग खरपण जाऊ शूटिंग न शर्टिंग करायला. त्याच्या आला एकदम भारी पिक्चर बनाय का आपण, पिक्चर का नाम पाठ हो गय ना मालूम है ना क्या नाम है, कुत्ते का करिश्मा. अरे ये बेमट्या, ये बेमट्या इकरे इकरे कवरा कोंग इकरे इकरे.
काय दादूस
करे बेमट्या, हे कॅमेरे बिमेरे नीट लावलेले आहेत ना, हा शूटिंग शर्टिंग करायची आहे ना, सगळं बरोबर आहे ना, एकदम बरोबर. हा
दादू सगळं रेडी आहे, इकडे खरपण दोन कॅमेरे आहेत ना, तिकडे चिकलन दोन कॅमेरे आहेत ना, सगळे फोकस लाईट आहेत ना, ते सगळे जारा झुरपण लावून ठेवलेले आहेत, काही टेन्शनची बात नाही.
बघला ए भैया, बघला ग ए मच्छरदानी, देखा ये मेरा असिस्टंट कवरा पास काम करता यो. हा फुकट टेन्शन बिन्शन काही नाही घेत तो, सगळं काम परफेक्ट असतं त्याचा.
अरे याड लेकिन हिरो किदळे याड.
अरे हिरो, अरे सगळ्या हिरो मंडळीनं मी सांगून ठेवलेलं, आत्ताच मोबाईल करून आले नाही, ऍड्रेस पण दिलेला, येतील सगळं आवऱ्यात.
अरे लेकिन हमारा फिल्म का मेन हिरो जो है, अरे वो कहा है, अरे वो कुत्ता कुत्ता कहा है, अरे कुत्ता ही नहीं दिख रहा है अब तक.
अरे काय कुत्ता कुत्ता करता है, जे आला जबी से देखता खाली कुत्ता कुत्ता, काय को कुत्ते का काळजी करता है तू बा, अभी कुत्ता भी है ना इधर ही.
अरे लोग तो घोड़े पे पैसा लगाता है, हमने कुत्ता पे लगाया है, तो हमको जरा कुत्ता को जरा देखना चाहिए का नहीं.
अरे कुत्र्याला बघत आहे का भैया, अरे तो तिथे तो बिनती होईल ज्याला टंगरी वार करून तो तिथे उभा बा.
अरे बेमट्या इकडे रे इकडे, हे जे आलं ते मारुती गाडीतून कोण आला रे, हा कोण आहे का ते गाडीन कोण आहे रे.
अरे दादू तुझ्या आलं तो हेमाचा नवरा धर्मेंद्र, धर्मेंद्र
कर्मेंद्र. चला बरं झालं जे आला, हिरोनी साईड हिरो दोन्ही आलेले आहेत, आता शूटिंग चालू करायला काही हरकत नाही ना. हा हे धर्मेंद्र कैसा आहे तुम, अच्छा आहे ना.
कस हो दादोस.
अरे ज्या तोंडाला नुसतं देशीचा पक्का वास मारते रे. अरे कर्मेंद्र हा मच्छा रे, तुम अच्छा आहे ना. ज्याला कवरा डोकरा झालास रे तू, आधी कवरा लाल लाल घुमट होता ना, हे जे आला पक्का डोकरा झाला. हे बेमट्या जा जरा ह्याच्यासाठी काहीतरी थंडा बिंडा जेवून ये जा.
मग थंड नाही पिता दादूस.
थंड नाही पिता, हे ज्याला याला थंड नाही जमा वाटत, वर्षाचे 12 महिने याला सर्दी असते नाही.
वो सब छोडिये और शॉर्ट समझाइए, फिल्म की कहानी बताइए, पहला सीन क्या है.
कहानी बीन कुछ नहीं, सीन बीन का चिंता तुम नहीं करने का, कालजी नहीं करने का, अपना पिक्चर जो है ना वो पूरा कुत्ते के ऊपर है. अपने पिक्चर का मेन हीरो जो है ना तो कुत्रा है.
तो फिर आपने मुझे यहाँ क्यों बुलाया.
अरे तुम साइड हीरो क्या है मालूम है, अपने पिक्चर का नाम है ना बहुत भारी नाम है, कुत्ते का करिश्मा. अभी ये कुत्रा है ना, ये साधा सुधा कुत्रा नहीं है, डांसर कुत्रा है. अभी तुम क्या करने का मालूम है, तुम्हारा और ये कुत्रे का भेट जो है ना, मुझे भेटी गाटी इधर इधर खरप के ऊपर होता है, नहीं हो ना तुम्हारे ऊपर झड़प मारता है. फिर तुमको ना गुस्सा आता है, तुमको तो रोज गुस्सा ही आता है ना, सब पिक्चर में गुस्से में रहता है, तो तुमको गुस्सा आता है ना, फिर तुम डायलॉग बोलता है, फिर दोनों का बाचा बाची होता है, एक डायलॉग तुम बोलेगा एक डायलॉग कुत्रा बोलेगा, ऐसा पिक्चर का स्टार्टअप है, म्हणजे सुरुवात है।
ठीक है, पहला शॉट ले लीजिए, मैं बिल्कुल रेडी हूँ।
अरे तुम तो रेडी चल रहे, पण कुत्रा रेडी है का वो भी देखना पड़ेगा ना। बेमट्या ए बेमट्या, कुत्रा रेडी है ना रे, आपला हिरो रेडी है ना।
अरे दादूस, कुत्रा कवा पासून रेडी है, तो पण रेडी है ना, मी पण रेडी है।
तू भी रेडी आहेस ना। बेमट्या मी तुला काय बोलतो, हे बघ जावा मी तुला बोलीन ना कुत्रा सोर, तर तेव्हा तू छू करायचा ना कुत्रा सोराचा, हा गडबड करायची नाही, तुला मी सांगेन कुठले शॉटला कुत्रा सोरायचा, लक्ष द्या ग।
दादूस काही काळजी करू नको, मी बरोबर अगदी टाइम आऊस कुत्रा सोडता।
अरे यार कितना टाइम करेगा यार, यार शॉट चालू करो यार।
अरे चलो शॉट चालू करो, है टेक वन, कुत्ते का करिश्मा, लाइट्स कैमरा साइलेंस प्लीज, रोल एक्शन।
कुत्ते कमीने हरामजादे, मैं तेरा खून पी जाऊंगा, मुझ पे भोगते हो, भोगना मुझे भी आता है, कुत्ते तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा, चुन चुन के मारूंगा, चुन चुन के मारूंगा।
अरे दादू कुत्रा सोरू का।
अरे थाम थाम जा आला, अरे थाम करे कर्मेंद्र आला, इधर आओ साइडिंग में, तुमको बोला ना हमारा पिक्चर का मेन हीरो जो है ना वो कुत्रा है, है? ना तुम ये जा आला, हमारे कुत्रे को इतना शिवा घालता, इतना गाली देता है, इतना गाली देता है, न बोलते जिंदा नहीं छोड़ेगा, जे आला तो मेला ना तो पिक्चर चालू व्हायच्या आधीच संपून
जाईल।
हिंदी पिक्चर मधले हिरो आहेत ना, यांना दुसरे काही डायलॉग बोलताच येत नाही, सारखे तेच कुत्ता कमी ना आराम जादा, हे ज्या आला अख्खे हिंदी पिक्चर वाल्यांनी वाट लावलेली म्हणून आपली पोरं बिघडतात नाही का। हे वेमट्या काही मराठी पिक्चर मधला हिरो नाही करा आपल्याकडे मराठी हिरो
हो जे। अरे दादू त्याची काही काळजी करू नकोस, मीने आधीच आपल्या दादासला सांगलेलं आहे, म्हणजे कोण माहितीये का आपला दादा कोण की त्याला सगळं सांगलेलं आहे, मेकअप रूम मध्ये बसलेला आहे, बोलू का बोल बोलू का।
अरे यार दादा कोण के, अरे यार पिक्चर हिंदी है यार और हिरो मराठी, अरे यार पूरा पिक्चर चेंज हो जाएगा यार, पूरा पिक्चर चेंज हो जाएगा यार।
अरे मच्छरदानी बराबर बात कर रहा है, अरे फिल्म हिंदी है और हीरो उसमें मराठी, अरे ऐसा कैसा होगा भाई।
अरे अभी थोड़ा पिक्चर जो है ना उसको चेंज करने का है, ये हिंदी हीरो लोग है ना ये लोग में कुछ दम ना है, इसको मराठी हीरो मांगता है, अभी ये हिंदी पिक्चर है ना अभी इसको हम मराठी बनाएगा है कि नहीं, वो भी कैसे, पिक्चर का नाम क्या है मालूम है, क्या मालूम है, कुत्र्याचा करिश्मा।
अरे दादूस कत्ते हुशार तू, कमाल, अरे चप्पत कमाल है तुझी, अरे ये आयडिया कुठले डायरेक्टरच्या बापासला पण जमणार नसती बघ, अरे यो पिक्चर ना आपल्याला भास्कर आवडत नक्कीच देईल।
भास्कर आवड म्हणजे तुला आस्कर बोलायचं जा आला, आता तू भास्कर। हे बेमट्या हे बेमट्या, दादाला सगळा शॉर्ट है ना तू समजून ठेव, हा न त्याला बोलून घेऊन ये जा, चल लगेच शॉट घेऊन टाकू त्याचा भी।
अरे दादाला बोलवायची के गरज के, अरे तो बी जायला शॉर्टकट मधून येला तो बेला ये ये।
हेड 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 तुझा माल, हे कुत्रे हेड हे तुझा माल, तुझा हेड हेड हे।
अरे दादा, अरे तिकडे कुठे जातस खरपण, इकडे ये इकडे, अरे इकडे शूटिंग तिकडे खरपण तर फक्त शेटिंग शूटिंग ना बसिंग, इकडे ये।
अरे हड हे तुझ्या महाला कुत्रे हड हे महाला, काय कुत्रा भुगतोय काय रे दादूस, हा चावतो का रे चावतो, कुत्रा जो आहे ना हा चावतो का रे, हड चावतो का रे चावतो।
माहित नाही दादा आजच आणलेला आहे,
या इकड़े या।
काय भरोसा नाही बाबा, कुत्र्याचं काय भरोसा नाही अंगावर आलं तर? अरे बाई अंगावर आली असते ना तर तिला शिंगावर घेतले असते, शिंगावर। कुत्र्याचा काय भरोसा, हा माझे शिंग उपटून नेईल। हाड कुत्र्या।
अरे काही नाही होत, चल तो आपल्या पिक्चरचा मेन हिरो, चल शॉट दे चल लवकर पटापट। टेक वन, कुत्र्याचा करिश्मा, लाइट्स, कॅमेरा, सायलेंस प्लीज, रोल, ऍक्शन।
खमोश खमोश बदतमीज, कुणार भुंकतोस, जबान को लगाम दो। मला माझ्या हापचटीला बघून भुंकतोस का हे कुत्र्या? अरे तुला काय भाईत, तुला काय भाईत, या हापचटी मध्ये हवा कशी खेळत राहते, वर खाली वर खाली। तुला सांगून काय उपयोग, तू तर हवा हवाई हैस। तुला तर सगळं मोकळं मोकळं आहे, जा जा आधी चड्डी घालून ये, नाहीतर चड्डीच्या नाड्याला बांधून गरा 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 फिरून आपटेन तर हाडे कुत्र्या तुझ्या मायला तुझ्या।
अरे जाण्या दा, तू कुत्रा सोडू के।
अरे थांब याला, कुत्रा झरू कुत्रा झरू याला पक्का डोकं खाल्लं तू माझा। मी सांगलं शिवाय कुत्रा झोरायचा नाही, समजलं का? थांब जरा। करे हे दादूस इकडे रे इकडे ज्या आला, तुला मी सांगला ना आमच्या पिक्चरचा मेन हिरो जो आहे ना तो कुत्रा न, तू आमच्या कुत्र्याला माझ्या कुत्र्याला चड्डी घालायला सांगत ना, तू आमच्या हिरोला चड्डीच्या नारेला बांधून गऱ्या गऱ्या फिरून आपटाची बात करतस। चल चल आधी तू पॅन्ट घालून ये, फुल पॅन्ट घालून ये। अरे हे भेमट्या, जा जरा नीलू भाऊला बोलून आण जा।
अरे नीलू भाई, ती तर कालच सज्ञावर पालून गेली।
अरे नीलू भाई ना, नीलू भाऊ नीलू भाऊ, हे ज्या आला कसा हो माझा असिस्टंट, तुला बी बदलावं लागेल म्हणा आता, कट इज्जत घालवत। जा चल नीलू भाऊंना बोलून घेऊन ये, जा चल।
अरे लवकर शॉट चालू कर रे बाबा, नो लवकर शॉट चालू कर। अरे मला परत त्या छबूच्या माडीवर बी जायचंय, बैठकीचा कार्यक्रम आहे बाबा।
अरे नीलू भाऊ, तू छबूच्या मारीवर जा नाही तर साबूच्या मारीवर जा, आमच्या पिक्चरचा मेन हिरो जो आहे ना तो कुत्रा आहे, मी सगळ्यांना सांगितलेला, तुला बी सांगत, लक्षात ठेव आमच्या पिक्चरचा मेन हिरो कुत्रा आहे। जरा त्याला काहीतरी मेकअप बिकअप करून दे, थोडा रेस्ट करू दे, कवरा तो कवरा काम करत, जरा तू बी विश्रांती कर ना, थोड्या वेळानंतर परत शॉट करू ना।
अरे विश्रांती विश्रांती नाही बाबा, अरे त्याला खुशाल आराम करू द्या, पण माझा शॉट घेऊन टाका, मी तयार आहे
ना दादू। कुत्रा भी तयार आहे
हे सग, मग चला शॉट द्या, चला नीलू भाऊ चला या इकडे, तुमचा शॉट देऊन टाका, कुत्र्याचा नंतर घेऊ।
लाइट्स कॅमेरा सायलेंस प्लीज, रोलिंग ऍक्शन।
कुत्र्या आता आमचे दिवस गेले बाबा, आता तुमचेच दिवस आले, आज कुत्रा हिरो झालं, उद्या मांजर होईल, नंतर गाडव होईल, नंतर काय काय होईल काही सांगता येत नाही, मध्ये काय तो डायनासॉर आला होता, नंतर तो गॉड जिला, नंतर ते माकड आलं, एक बंदर हॉटेल के अंदर, काही दिवसानंतर आम्ही दिसणारच नाही, सगळी जनावर सगळी माकड सगळी कुत्री।
अरे जाण्या दादूस कुत्रा सोडू के।
अरे कुत्रा नाही, याला जाऊन कुठेतरी सोर आता। ओ नीलू भाऊ, तुम्हाला चांगला होता ना आमच्या पिक्चरचा मेन हिरो कुत्रा आहे, कुत्रा। हल्ली चांगले चांगले हिरोंचे पिक्चर नाही चालत, कुत्र्या मांजरांचेच चालतात। तेरी मेहरबानी नाही बघलं ग जॅकी श्रॉफ, कुणच्या लक्षात आहे का जॅकी श्रॉफ? अरे कुत्र्याच लक्षात आहे। अरे भेमट्या तू कोपऱ्यान कोण आहे रे? अरे तू तू दारी दारी खात होतो बघ, तो कोण आहे रे? नाना वाटत आला, नाना तू पण आला का? चल चल लवकर शॉट दे, चल भेमट्या तू बी रेडी आहेस ना आता।
टेक टू, कुत्र्याचा करिश्मा, लाईट कॅमेरा सायलेंस प्लीज, रोल ऍक्शन।
एक मच्छर आदमी को हीरा बना सकता है, तो एक कुत्ता हीरो क्यों नहीं बन सकता है? अरे कुत्ता तो वफादार होता है, जिसका खाता है उसी की गुन गाता है, और पिक्चर का हीरो साला पैसा लेकर भी शूटिंग को टाइम पे नहीं आता, अपने डायरेक्टर प्रोड्यूसर को हैरान परेशान करता है, और शूटिंग के वक्त बीमारी का बहाना बना के अपनी छमिया के साथ रंगरलिया मनाता है। लेकिन एक कुत्ता असली जिंदगी में हीरो होकर भी हीरो क्यों नहीं बन सकता? ये तुम्हारा भौंकना, ये कुत्ते का भौंकना, इन दोनों में किसका भौंकना अच्छा लगता है? अरे बीबी भी तुम्हारी वफादार नहीं हो सकती, कुत्ता उतना वफादार होता है, तुम्हारी एक रोटी खाकर वो जिंदगी भर तुम्हारा गुलाम होता है, फिर इतना सब कुछ होने के बाद भी एक कुत्ता हीरो क्यों नहीं बन सकता है? एक कुत्ता हीरो क्यों नहीं बन सकता है?
अरे ये बेमटिया, अरे कुत्रा सोर,
अरे दादूस कुत्रा सोरू कुठून? इजाला नानाचा डायलॉग ऐकून कुत्रा पक्का पिसले, नाक गावची कुत्री बाई जाला हिकर आपल्या आंगावर येते।
ओके ए जाला शूटिंग गेली खड्ड्यात, आधी मला पळू द्या, नाहीतर जाला कुत्रा कुठे भी चावा घ्यायचा।
अरे यार कुत्ता पीछे पड़ गया यार, अरे मेरे को बचाओ यार, अरे बचाओ यार, मैं
भी नहीं बोला था यार।
अरे कुत्ता कौन रहा है? अरे भाई यार,